ప్రియ బాలమోహనను దాదాసారఖా భాగ్యశాలి పురుష్ ఆర్ నైన్ ధృతరాష్ట్రాల శంభర్ములవతి దాదానా సదతిశేములాయ यापेक्षा माणसाचा संसार अधिक सुखाचा होणं शक्य नाही. तुम्हाला पाहून त्यांच्या प्रमाणात मलाही आनंद झालेला आहे. बालकवीची कविता तुम्हाला आठवते, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे तो इकडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे. किंवा तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे, आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. या आनंदाच्या डोहामध्ये आपण सारे डुंबत आहोत. आपल्याला पाहून मला असं वाटतं की जगाचा प्रारंभ आजच जणू काय झाला. जग हे नेहमी सुंदर असत. आभाग्र पहा, केव्हाही पहा, किती हजार वर्षांनी पहा, ते निळभोर सुंदर असत. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो मावळतो तेव्हा तो नेहमी सुंदर असतो. त्याप्रमाणे मुलांचं जीवन हे नेहमी सुंदर असत. त्या सौंदर्यामध्ये आज क्षणमात्र मला राहायला मिळालं याबद्दल मला आनंद वाटतो. आज आपला बालदिन आहे. बालदिन म्हणजे मुलांचा दिन. आपल्या मराठीत म्हण आहे, काही दिवस मोठ्याचे काही दिवस लहानाचे, काही दिवस सासूचे काही दिवस सुनेचे. प्रत्येकाचा एक एक दिवस असतो. दिवाळीमध्ये गायींचा आणि म्हशीचा दिवस असतो. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. नागपंचमीला नागोबाचा दिवस असतो. पोळा हा बैलाचा दिवस असतो. आता हा तुमचा दिवस आहे. बालांचा आहे, बैलाचा नाही. आज आजचा हा आनंदाचा दिवस तुम्ही आनंदातच घालवला पाहिजे. दादांनी या मुंबई शहरामध्ये या शिवतीर्थाच्या शेजारी एक महान तीर्थ निर्माण केलेला आहे. आपल्या शाळेचा जन्म तेव्हा या शेजारी झाला, माझ्या उजव्या झाला. आम्ही समोर राहत होतो. गेली 24 वर्ष ही शाळा कशी वाढते आहे, हे रोग कसं वाढतं आहे हे मी डोळ्यांनी पाहतो आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटत की बालमोहन हे केवळ महाराष्ट्राचंच भूषण नाही तर भारताचं भूषण आहे. याविषयी माझ्या मनात तेव्हा मात्र संशय नाही. यावेळी मला जर कुणाची आठवण होत असेल तर ती साने गुरुजींची. मुलावर प्रेम करणारा असा गुरुजी जगात झालेला नाही. मुलांनी काय करावं, कसं शिकावं हे साने गुरुजींनी सांगितलेलं आहे. आता दादा आणि आम्ही बोलत येत होतो तेव्हा फुलं तोडण्याचा प्रश्न निघाला. तुम्ही श्यामची आई वाजली असेल तर श्याम कसा होता. श्याम हा झाडावरची फुलं कधी तोडीत नसे, कारण फुलं ही त्या वेलींची मुलं आहेत. आपण जशी मुलं आईपासून तोडत नाही त्याप्रमाणे फुलं देखील वेलीपासून तोडता कामा नये. झाडावर फुलं असताना त्या फुलांचा सुगंध घ्यावा अशी साने गुरुजींची शिकवण आहे. दादा म्हणाले प्राण्यावर प्रेम करा. गुरुजींची फार सुंदर गोष्ट आहे. श्याम किती पशुवर पाखरावर किती प्रेम करीत होता त्याचं एक लहानचं उदाहरण म्हणजे अंगणामध्ये एक लहानचं चिमणीचं मूल मेलं. तेव्हा त्यांनी काय केलं, एक लहानचा खड्डा खणला आणि त्या ठिकाणी कापूस घालून मऊ मऊ गवत घालून ते चिमणीचं मूल त्या ठिकाणी पुरलं आणि त्या चिमणीच्या मुलासाठी 3 दिवस सुतक पाळलो. यापेक्षा प्राण्यावर अधिक प्रेम करण्याचं जास्त चांगलं उदाहरण मला सांगता येणार नाही. दादा म्हणाले की मन स्वच्छ ठेवा, शुद्ध ठेवा. एकदा श्याम आंघोळ करीत होता, आई त्याला आंघोळ घालीत होती. हल्लीच्या आया आपल्या मुलांना आंघोळ घालतात की मला माहित नाही, पण आईच्या हातून आंघोळ करणं याच्यासारखं जगामध्ये दुसरं सुख आहे असं मला वाटत नाही. आंघोळ केल्यानंतर आई आपल्या लुगड्याच्या पदरानं श्यामचं अंग पुसते. त्यात तरी केवढी मऊ आहे बरं, तुम्ही टॉवेल ना अंग पुसता, पण आईच्या लुगड्याच्या पदरानं अंग पुसणं यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा जगामध्ये दुसरा आनंद नाही असं मला वाटत नाही. इथं ज्या आया बसल्या आहेत त्यांनी यापासून शिकावं. श्यामचं अंग पुसलं आणि मग श्याम जमिनीवर यायला लागला आंघोळीच्या त्या मोरीमधून. श्याम म्हणला आई खाली तुझं लुगडांतर माझे पाय घाण होतील. तेव्हा आई म्हणाली हे शब्द लक्षात ठेवा की श्याम आपले पाय घाण होऊ नयेत म्हणून तू जेवढी काळजी घेतोस तेवढी मन घाण होऊ नये म्हणून काळजी घे. श्याम विचारतो आई मन कसं का स्वच्छ ठेवायचं. आई म्हणते मन स्वच्छ ठेवण्यासाठी परमेश्वराने आपल्या डोळ्यामध्ये अश्रूचे हौद भरून ठेवलेले आहेत. मन स्वच्छ करण्याचं एक साधन मन हे पाण्याने स्वच्छ होणार नाही, मन हे साबणाने स्वच्छ होणार नाही, मन हे अश्रूनी स्वच्छ होतं. याचा बोध लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट वाईट झाली की त्याबद्दल वाईट वाटून घेणं आणि डोळ्यातल्या आसवानं त्या वाईटपणाची घाण धुवून काढणं हा यापासून बोध घ्यायचा आहे. आणि या साने गुरुच्या अश्रूंनी केवढा पराक्रम केला. पंढरपूरचं देऊळ विठोबाचं 5000 वर्ष हरिजनांना बंद होतं. हे देऊळ ज्ञानेश्वरांना उघडता आलं नाही, हे देऊळ तुकोबाला उघडता आलं नाही, हे देऊळ कुठल्याही संतांना उघडता आलं नाही. हे साने गुरुजींनी आपल्या आसवांच्या सामर्थ्यावर सर्व देशामधील हरियाणा खुलं करून दिलं. हे सामर्थ्य आहे मुलांनो. हे तुमचं जे वय आहे या वयात जगामधल्या काही मुलांनी असे पराक्रम केले आहेत की त्यांची नावं जगाच्या इतिहासात अमर झालेली आहेत. तुम्हाला मारुतीची गोष्ट होऊ का, मारुती जन्माला आला त्यांनी जी उडी मारली एकदम सूर्य गिळायला गेला. मारुतीने उडी मारली सूर्य गिळायला गेला. याचा बोध लक्षात ठेवा. हल्लीची मुलं खेळणी चोखतात तोंडानं. सूर्य गिळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रामानं आईला काय मागितलं, चंद्र मागितला. आई मला चंद्र दे. तुम्ही काय मागता, आईला चॉकलेट मागता, आई चॉकलेट दे. आपल्याला अशी मुलं पाहिजेत देशामध्ये नुसतं जिंकू किंवा मरू म्हणून मागायचं नाही, मरायचं नाहीत जिंकायचं, पण सूर्य गिळण्याचा प्रयत्न करायचा, चंद्र मागायचा. ज्ञानेश्वराने अवघ्या 16-17 वर्षी मराठीच्या अमृतवाणीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. असे लहान मुलांनी मोठे मोठे पराक्रम केलेले आहेत. आकाशात जो ध्रुव तारका तुम्ही पाहता, त्या ध्रुवाने लहानपणी 18 पद मिळवलं. एकलव्याने गुरुवाचून शिक्षण घेतलं. तेव्हा हनुमान, राम, ज्ञानेश्वर, ध्रुव, एकलव्य या बालकांची चरित्र तुम्ही अभ्यासा. चरित्रासारखा आयुष्यामध्ये दुसरा धीर नाही. चरित्रापासून स्फूर्ती मिळते. त्या मुलांनी मोठ्या मोठ्यांची चरित्र वाचावीत आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपण जे काम हाती घेऊ ते काम शेवटपर्यंत नेलं पाहिजे. आयुष्यात इमान धरलं पाहिजे. याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. महाभारताचं नाव तुम्ही ऐकलं. या महाभारतामध्ये शेवटच्या पर्वामध्ये एक गोष्ट आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. कौरवांचा नाश झाला, यादवांचा नाश झाला आणि शेवटी उरले कोण? धर्म, भीम, अर्जुन, द्रौपदी, नकुल, सहदेव एवढे उरले. अरे म्हणजे तर आपण स्वर्गालो. अरे दादा तुम्हाला सहलीला नेतात ना लांब लांब. तसे निघाले स्वर्गाला. कोण निघाले? धर्म, भीम, अर्जुन, नकुळ, सहदेव, द्रौपदी. चालले पुढं. आणि मागून कोण येतो? तर एक कुत्र, एखादा बारका कुत्राचा शेपुडाचा हलवीत हलवीत हलवी चालू होतो मागून. इतक्यामध्ये सहदेव मरून पडला. मेला पटला लागेल मेला. साधाच मेला. त्या भीमाने विचारलं धर्माला, दादा सहदेव का मेला? त्या धर्म म्हणाला, सहदेवाला ज्ञानाचा गर्व होता म्हणून मेला. यात लहानचं उदाहरण आहे, गर्व धरू नये. गर्व केला की तो मेला. सहदेवाला ज्ञानाचा गर्व होता म्हणून सहदेव मेला. चालले पुढं. नंतर कोण मेला? नकुळ. भीमाने विचारलं, दादा नकुळ का मेला? त्या धर्म म्हणाले, नकुळाला आपल्या सौंदर्याचा गर्व होता. सौंदर्याचा गर्व धरू नका, नकुळ मेला. आता उरले किती? धर्म, भीम, अर्जुन, द्रौपदी आणि माग कुत्र. चाललंय आपलं. काही वेळाने द्रौपदी मरून पडली. भीमाने विचारलं, दादा अहो द्रौपदी का मेली? हे म्हणे अशी गंमत आहे, द्रौपदी जरी आपली 5 पांडवांची बायको असली तरी तिचं मनातून प्रेम होत अर्जुनावर. बाकीचे आपले दुसरे आम्ही नावच आहे. द्रौपदी मेली. आता राहिले धर्म, भीम, अर्जुन आणि माग कुत्र. चाललं पुढे. दादा आता अर्जुन मेला. भीमाने केलं, दादा अर्जुन का मेला? हे म्हणजे असं आहे, सारं भारतीय युद्ध आपण सर्वांनी जिंकलं आपल्या सर्वांच्या पराक्रमाने, पण अर्जुनाला मनातून गर्व असा होता की माझ्या शौर्यामुळं, माझ्या धनुर्विद्येमुळं हे युद्ध आपण जिंकलं पण अर्जुन मेला. आता राहिला भीम. तो दादा दादा ओढायला, दादा दादा चाललो मी. दादा का चाललो मी? तर म्हणाले का तुला शक्तीचा गर्व आहे, तू पहिला नंबरचा खाणार, खूप खातो म्हणून तू मरतोय. राहिला आता धर्म. चालला पुढं एकटा आणि मागून कुत्र. शेवटी आला एकदा तर स्वर्ग दरवाजा पाठीला होती, सुस्वागतम या. आणि इंद्र स्वर्गाचा राजा एक मोठा रथ घेऊन आला होता तसं विमानतळावर मुख्यमंत्री आले म्हणजे बाकीचे लोक मोटार घेऊन जातात मंत्री इंद्र म्हणा या धर्मराज या या तुमच्या रथ आणला धर्माने पाहिलं होतं नाथामध्ये एकाच माणसाला बसायची जागा होती धर्म म्हणला मी एकटा नाही मग माझ्यावर कुत्र माझ्यावर कुत्र इंद्र म्हणला नाही स्वर्गामध्ये कुत्र्याला जागा नाही फक्त तुमची जागा ठेवली रिझर्व स्वर्गामध्ये धर्म म्हणला नाही स्वर्गाच्या या हद्दीपर्यंत येताना माझ्या बरोबर माझे भाऊ टिकले नाहीत माझी बायको टिकली नाही पण एक कुत्र शेवटपर्यंत टिकलं या कुत्र्याला जर स्वर्गात जागा नसेल आगला तुझ्या त्या स्वर्गाला चाललो मी मग शेवटी न म्हणा या मग धर्म आणि कुत्र या दोघांनी मिळून स्वर्गामध्ये प्रवेश केला त्याचा अर्थ काय धर्म आणि कुत्र म्हणजे काय कुत्र म्हणजे इमान धर्माच्या इमानानं त्याची शेवटपर्यंत साथ केली त्या मुलानं जी गोष्ट आपण मनामध्ये घेतली तिच्याशी इमान राखा मान तुटो पण इमान न तुटो तानाजी लढला हात तुटला तानाजीचा लढता लढता पण हातातून पट्टा सुटला नाही हात तुटला पण पट्टा सुटला नाही ही एक गोष्ट घेतली ती शेवट पण केली पाहिजे तीस 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 अण्णासाहेब कर्वे तुम्हाला ठाऊक आहे आपल्या महाराष्ट्रात स्त्रियांचा उद्धार करणारे अण्णासाहेब कर्वे होऊन गेले 100 वर्ष हे जगले किती 104 वर्ष पण 100 वर्ष बायकांचं शिक्षण स्त्रियांचं शिक्षण याकरी त्यांनी विचार केला नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्पृश्यांच्या उद्धारासाठी कारण नायात कर्ज घातली लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याचा जन्मभर उच्चार केला स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी घेणार आपल्या शाळेचं नाव आहे बालमोहन याचा अर्थ काय बाल गंगाधर टिळक आणि मोहनदास गांधी गांधीचा मोहन आणि टिळकांचा बाल मिळून बालमोहन झालेला आहे तुमच्या डोक्या डोळ्या हा आदर्श पाहिजे मी टिळकासारखा होईन बाल होईन आणि मोहनही होईन या बालमोहनाने देशाला स्वराज्य स्वातंत्र्य मिळवून दिलं तुम्ही या बालमोहनातील मुला मुलीला असं ध्येय ठेवलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आम्ही या समाजासाठी या देशासाठी बालमोहन हो प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे तुम्हाला गाता आलं पाहिजे मी पाहिला आता तुम्ही गाता पळता आलं पाहिजे पोहता आलं पाहिजे आपला सुभाष पटवर्धन बघा महाराष्ट्रातला एक मुलगा 56 मैल पोहला थोडासा अंतर राहिलं त्यातलं पण सुभाष पटवर्धनांनी जो पराक्रम केलेला आहे तो पराक्रम तुम्ही केला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातले दुसरे गणितज्ञ जयंत नारळीकर 27 वर्षाचे आहेत पण जगाच्या गणितज्ञात 3 नावं घेतली एक गॅलिलिओ एक न्यूटन दुसरा आइन्स्टाईन आणि तिसरा नारळीकर लक्षात ठेवा तिसरं नाव महाराष्ट्राचा पुत्र जयंत नारळीकर इथे येणार आहेत त्यांचा सत्कार करणार आहे मी इथं शिवाजी पार्कवर हे ध्येय ठेवा मुलानं ज्ञान मुंगी प्रमाणात कणकण गोळा केलं पाहिजे आणि आभाळात गरुडा प्रमाणात फलाऱ्या मारल्या पाहिजे मुंगीचे श्रम आणि गरुडाची भरारी या दोन गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा आणि इतिहासात तुमचं नाव राहिलं पाहिजे. एक ओळ भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या नावाची एक तरी ओळ राहिली पाहिजे. ही महत्वाकांक्षा भागा त्यातच दादांचं समाधान आहे आणि देशाचं सार्थक आहे. जास्त मी बोलत नाही. आजच्या आनंदाच्या दिवसामध्ये तुमच्या आनंदामध्ये मी भागीदार आहे. तुम्ही मोठे व्हा, शाळेचं समाजाचं आणि देशाचं नाव अमर करा. हाच माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.